आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जपानबरोबर संरक्षण विषयक सहकार्याला अनन्य साधारण महत्व असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन। केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण क्षेत्रीय परिषदेची 31वी बैठक चेन्नईजवळ कोवलम इथं सुरू। माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली। 6 फुटांपेक्षा उंच पीओपी गणेशमूर्तींचं विसर्जन यंदा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करण्याला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी। आणि BWF बॅडमिंटन स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश। भारत आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेण्यासाठी जपानचे संरक्षण मंत्री शिंजे रियो कोइझुमी सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत। काल त्यांनी मुंबईत पश्चिम नौदलाचं मुख्यालय आणि INS चेन्नई या युद्धनौकेला भेट दिली। नवी दिल्ली इथं युद्धस्मारकावर आज त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना आदरांजली वाहिली। कोइझुमी यांना माणकेशा मैदानावर पारंपरिक लष्करी मानवंदना देण्यात आली। बैठकीपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कोइझुमी यांचं स्वागत केलं। जपानच्या कुमामोतो प्रांतात अलीकडेच आलेल्या भूकंपात झालेल्या विनाशाबद्दल सिंग यांनी दुःख आणि सहवेदना व्यक्त केल्या, तसंच भारताकडून हर प्रकारे मदतीचं आश्वासन दिलं। भारतानं आत्तापर्यंत दिलेल्या पाठिंब्याबद्दल कोइझुमी यांनी आभार मानले। या बैठकीत भारत आणि जपान दरम्यान संरक्षण विषयक सामग्रीचं आदानप्रदान, परस्पर विश्वासाच्या वातावरणावर भर आणि हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात स्थैर्य आणि सुरक्षितता स्थापित करणं या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। जपानबरोबरच्या संबंधांना अनन्यसाधारण महत्व असल्याचं राजनाथ सिंग म्हणाले।
हमारी आर्मी, नेव्ही और एअरफोर्स के बीच ज्वाइंट मिलिट्री इंगेजमेंट हमारी बढ़ती हुई इंटर ऑपरेबिलिटी को रिफ्लेक्ट करती हैं, लेकिन बदलती वैश्विक अनिश्चितताओं से आगे रहने के लिए हमें उभरते डोमेन्स में अपने सहयोग में और विस्तार करना होगा और मेक इन इंडिया इनिशिएटिव के तहत डिफेंस इंडस्ट्रियल मैन्युफैक्चरिंग को आगे बढ़ाना होगा।
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वॉंग यांची आज भेट घेतली। इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद सुद्धा यावेळी उपस्थित होते। या भेटीदरम्यान द्विपक्षीय आर्थिक सहकार्य, डिजिटलायझेशन, कौशल्य विकास आणि शाश्वत विकास याबाबतीतल्या धोरणांची आखणी तसंच अंमलबजावणी यासंबंधी चर्चा झाली। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण क्षेत्रीय परिषदेची 31वी बैठक आज चेन्नईजवळ कोवलम इथे होत आहे। या परिषदेला तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार, केरळचे मुख्यमंत्री सतीशन, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू तसंच तेलंगणाचे उपमुख्यमंत्री, पुद्दुचेरी तसंच अंदमान निकोबार बेटांचे नायब राज्यपाल, लक्षद्वीपचे प्रशासक आणि विविध मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत। या बैठकीत राष्ट्रीय महत्वाच्या व्यापक मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे। यामध्ये महिला आणि मुलांवरच्या बलात्कारांच्या प्रकरणांचा जलद तपास आणि त्वरित निपटारा करण्यासाठी फास्ट ट्रॅक विशेष न्यायालय स्थापन करण्याच्या अंमलबजावणीचा तसंच शिक्षण आणि इतर संबंधित मुद्द्यांचा समावेश आहे। याशिवाय आंतरराज्य सहकार्य, आर्थिक विकास, औद्योगिक गुंतवणूक, भागीदारी बळकट करणं, पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण, आरोग्यसेवा, माहिती तंत्रज्ञान, आपत्ती व्यवस्थापन, गुन्हे प्रतिबंध आणि सीमावाद यांसारख्या विविध महत्वांच्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे। माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आज आदरांजली वाहिली। देशसेवा आणि सार्वजनिक जीवनात राजीव गांधी यांनी दिलेल्या योगदानाची आठवण राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात करून दिली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा दिवंगत राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनीही आज लोकभवनात राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं। उपस्थित अधिकारी कर्मचारी तसंच पोलीस अधिकारी आणि जवानांना त्यांनी यावेळी सद्भावना प्रतिज्ञा दिली. राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना दिन म्हणून पाळला जातो. सर्वोच्च न्यायालयाच्या 1978 निकालामधली उद्योग या शब्दाची कामगारस्नेही आणि व्यापक व्याख्या 2020 औद्योगिक संबंध संहितेचा अर्थ लावताना वापरली जाऊ नये असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज 6-3 अशा बहुमतानं दिला. 1978 निकालाचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यासह 9 न्यायाधीशांच्या घटनापीठानं सांगितलं. 21 फेब्रुवारी 1978 रोजी सर्वोच्च न्यायालयानं उद्योग या शब्दाची व्याख्या आणखी समावेशक करून रुग्णालयं, शिक्षण संस्था, क्लब, सरकारचे कल्याणकारी विभाग अशा आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना औद्योगिक तंटा कायदा 1947 संरक्षण दिलं होतं. न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुआन यांनी असहमती दर्शवणारा निकाल दिला. हे प्रकरण 9 न्यायाधीशांच्या पीठाकडे देण्याची मागणी विचारात घेण्याजोगी नाही असं मत या 3 न्यायाधीशांनी नोंदवलं. दिल्लीचे नायब राज्यपाल तरणजीत सिंग संधू यांनी आज आगामी ब्रिक्स परिषदेच्या तयारीची आढावा बैठक घेतली. येत्या 12-13 सप्टेंबर रोजी ही बैठक होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या 6 फुटांपेक्षा उंच गणेशमूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला मुंबई उच्च न्यायालयानं आज अंतरिम परवानगी दिली. मात्र या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवरचा निर्णय न्यायालयानं राखून ठेवला आहे. निर्णय जाहीर होईपर्यंत 24 जुलै 2025 रोजी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या आदेशानुसार 6 फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचं कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करणं बंधनकारक करण्यात आलं होतं, तर 6 फुटांवरच्या गणेशमूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे यंदा POP उंच गणेशमूर्तींचं विसर्जन नैसर्गिक स्रोतांमध्ये करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी जपानच्या 7व्या मानांकित रिन इवानागा आणि किए नाकानिशी या जोडीवर 21-16, 21-12 अशी थेट गेम्समध्ये मात केली. अँटिका सिंगापूर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मोहित जगलान आणि लक्षिता जगलान या जोडीनं मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सिंगापूरच्या ग्वान यू ताईन आणि जेसी बॅचलर या जोडीनं माघार घेतल्यानं या भावंडांना सरळ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. NRC अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या मागणीवरून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे राज्यातल्या सर्व शाळा आणि विद्यापीठं बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारनं जारी केले आहेत. हे आदेश आजपासून 22 ऑगस्टपर्यंत लागू असतील. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात सुरू असलेला जनगणनेशी संबंधित प्रशिक्षण कार्यक्रमही 28 ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. कॅम्पेन फॉर जस्ट अँड फेअर डिलिमिटेशन या संघटनेनं राज्यात जनगणना सुरू होण्यापूर्वी NRC अद्ययावत करण्याच्या मागणीसाठी 48 तासांच्या संपाची हाक दिली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जपानबरोबर संरक्षणविषयक सहकार्याला अनन्य साधारण महत्त्व असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण क्षेत्रीय परिषदेची 31वी बैठक चेन्नईजवळ कोवलम इथं सुरू. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. 6 फुटांपेक्षा उंच POP गणेशमूर्तींचं विसर्जन यंदा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करण्याला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. आणि BWF बॅडमिंटन स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार।